नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, लोकसभेच्या पाचव्या सोव्या सातव्या ह्या उरिल्ल्या तीन पावण्यावेल्या वेचणुकेखातीर प्रचाराक नेट। प्रधानमंत्र्याच्यो शेगीत दुसऱ्या दिसा उत्तर प्रदेशात सभा। त्रिनिदाद टॉबॅगो प्रधानमंत्री मुंबय भेटेत, भारताबरोबर द्विपक्षीय संबंधांक प्रोत्साहन। त्रिनिदाद क्रिकेट सुरू करपाविशी प्रस्ताव। सरकारान गोडेमूत, काळीज आणि फिगदाच्या दुयेसाविषयी 41 वक्तांचे आणि 6 फॉर्म्युलेशन्सचे मोल देवयले, लोकांक थाकाय। फ्रान्सात नामनेच्या कान्स फिल्म महोत्सवात भारत पॅव्हिलियनचे उक्तावण। गोयच्या ओनूच्या इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या बॅनराचेर कान्स महोत्सवात अनावरण। आता खबरो विस्तारान, लोकसभेच्या पाचव्या सोव्या आणि सातव्या ह्या उरिल्ल्या तीन पावण्यावेल्या वेचणुकांखातीर प्रचाराक नेट आयला। वेगवेगळ्या पक्षांचे खडेगाट राजकीय फुडगारी आपापल्या उमेदवारांखातीर मतदारांक ओढपाक प्रचारसभा आणि रोड शो करपाक गुंतल्यात। उत्तर प्रदेशात पाचव्या पावण्याच्या प्रचाराक नेट आयला। वेगवेगळ्या पक्षाच्या फुडाऱ्यांच्यो प्रचारसभा आणि रोड शो सुरू आसात। भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज शेगीत दुसऱ्या दिसा उत्तर प्रदेशात प्रचारसभा आसा। प्रधानमंत्री बाराबंकी, फतेहपूर, हमीरपूर मतदारसंघांनी प्रचारसभा घेतले। त्या वटेन पुराय गांधी परिवार आज रायबरेत आसतले। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव एकठांय प्रचारसभांनी वाटेकार जातले। अखिलेश यादव आणि राहुल गांधी अमेठीत काँग्रेसीच्या किशोरी लाल शर्मा हांच्या प्रचारातून वाटेकार जातले। शर्मा भाजपाच्यो अमेठीच्यो उमेदवार स्मृती इराणी हांच्या आड वेचणूक लढतात। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांच्यो बलमारापूर, बाराबंकी, लखनौ आणि अयोध्येत प्रचारसभा जातल्यो। मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव हांच्यो गैसादी मतदारसंघात प्रचारसभा घेतले, थंय पोटवेचणूक आसतली। आयएमएमआयएमचे मुखेली असुद्दीन औसवेली हांचे खुपशे जिल्ह्यात आणि अपना दल कमदारावलीचे अध्यक्ष पल्लवी पटेल हांच्या प्रचाराखातीर प्रचारसभा जातली। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांनी अमृतसरात काल सांजे लोकसभेच्या प्रचाराचं नाल फोडलो। त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हांचो अमृतसरात रोड शो झालो। पंजाबातल्या 13 सुवातांचेर आम आदमी पक्षाक जैतिवंत करचो असो उलो केजरीवाल हांनी ह्या रोड शोत मारलो। जेलीतल्यान भायर आयल्या उपरांत आपूण आदी पंजाबात आयला। जेलीत आसतनाय आपूण मुख्यमंत्री भगवंत मान हांचे कडेन पंजाबातल्या लोकांची वासपूस करतालो। आपल्याक पंजाबाच्या जनतेचो हुस्को आसा अशें केजरीवाल ह्या वेळार उलयले। आम आदमी पक्षाच्यो राज्यसभा खासदार स्वामी मलिवाल हांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांचे स्वीय सचिवाचे आड दिल्ली पोलिसांकडे कागाळ केल्या। मुख्यमंत्र्याच्या स्वीय सचिव आपल्याकडेन गैरवागले असो आरोप मलिवाल हांनी कागाळीक केला। आपणे हे विशयी पोलिसांक जबानी दिल्या अशी माहिती मलिवाल हांनी समाज माध्यमावेल्यान पोस्टावरवी दिला। हे प्रकरणात योग्य कारवाय जातली अशी आस्त तांणी बाळगिल्या। ह्या प्रकरणाचे भाजपान राजकारण करचे न्ही असो उलोय मलिवाल हांनी मारला। दुसऱ्या एका पक्षाच्या सांगण्यान आपूण हो आरोप करता अशें म्हणून कांय लोकांनी आपले चरित्र चलयला अशें मलिवाल हांनी म्हळा। 16-17 आणि 18 मेक जावपी क्यूट यूजी 2024 हे विद्यापीठीय प्रवेश परीक्षेत इच्छुक उमेदवारांनी सुधारी एडमिट कार्ड डाउनलोड करचे अशी कळवणी राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए उमेदवारांक जारी केल्या। हे विशयी नोटीस काल एनटीएन जारी केल्या। नव्या परीक्षा केंद्राविषयी माहिती नमूद आशिल्ले एडमिट कार्ड उमेदवारांनी क्यूट यूजी हे संकेतस्थळावेल्यान डाउनलोड करचे अशें एनटीएन कळीत केला। त्रिनिदाद आणि टॉबॅगोचे प्रधानमंत्री डॉ कीथ क्रिस्तोफर रॉली हे सध्या मुंबई भेटेर आसात. दोनी देशा मजगती द्विपक्षीय संबंधाक प्रोत्साहन मेळचे तशेंच त्रिनिदाद क्रिकेट अकादमी सुरू करपाविशी तांची ही मुंबई भेट आसा. डॉ क्रीत क्रिस्तोफर रॉली आणि तांची घरकान शेरन रॉली हांका काल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश भैस आणि श्रीमती रामाबाई भैस हांनी शाही येवकार दिलो. भारताचे मुक्ती चळवळीतल्यान त्रिनिदाद टॉबॅगोचे स्वातंत्र्याचो मार्ग उक्तो झाला अशें डॉ रॉली ह्या वेळार उलयले. भारतीय तटरक्षक दळान श्रीलंकेच्यो 5 नुस्तेमारी बोटी ताब्यात घेतल्यात. भारताचे सागरी शिमेत नुस्तेमारी करताना ह्यो बोटी तटरक्षक दळान जप्त केल्यो. तटरक्षक दळाची राणी दुर्गावती बोट त्या वेळार पालक स्टेट वाठारात गस्तीचेर आशिल्ली. तामिळनाडूच्या दर्यादेगेवेल्यान सुमार 15 सागरी मैलाचेर भारताचे सागरी हद्दीत किलोमीटर वाठाराच्या ह्या श्रीलंकेचो नुस्तेमारी बोटी सगळ्यो नुस्तेमारी सामग्री घेऊन नुस्तेमारी करताल्यो. फ्रांसात जावपी नामनेच्या 77व्या कान चित्रपट महोत्सवात भारत पॅव्हेलियनचे उक्तावण केले. या चित्रपट महोत्सवात माहिती आणि वितरावणी मंत्रालय नोडल संस्था म्हणून राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळान उद्योगिक भागीदार म्हणून भारतीय व्यापार आणि उद्योग संघटनेच्या फुडारपणात भारत वाटेकार जाता. भारत पॅव्हेलियनात भारतीय सिनेमाचे समृद्ध दायज प्रदर्शित जाता. संसारिक चित्रपट उद्योगाबरोबर सहयोग वाढोवपाच्या नदरेन भारताची वचनबद्धता हे वरवी सिद्ध जाता. माहिती वितरावणी मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्सातले भारताचे राजदूत जावेद अशरफ हांच्या हजेरीत भारत पॅव्हेलियनाचो उक्तावण सुवाळो झालो. नामनेचे चित्रपट निर्माते आणि उद्योजक सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. कान्स महोत्सवात सर्त आणि हे विभागाचे भारतीय चित्रपट उद्योग वाटेकार झाला. भारत पॅव्हेलियन काल महोत्सवात नेटवर्किंग सहयोग आणि संसारिक पावण्यार भारतीय चित्रपटांच्या प्रचाराचे केंद्र ठरतले. गोयच्या अंदूच्या इफ्फी फिल्म महोत्सवात बॅनराचे अनावरणूय कान्स चित्रपट महोत्सवात जातले. सरकारान गोडे मूत काळीज आणि फिकडाच्या दुयेसांविषयी 41 वक्तांचे आणि 6 फॉर्म्युलेशनचे मोल देवयले. राष्ट्रीय वक्ता मोलावणी अधिकारिणी एनपीपीचे बसकेत सरकाराचो निर्णय काल झालो. लोकांक वखदां परवडपासारख्या मोलान मेळची म्हण सरकाराचे हे म्हत्वाचे पावल. वखदां उत्पादन विक्री आणि वितरक कंपन्यांनी डिलरांक तशेंच निर्देश दिवचे म्हण अधिकारिणीन निर्देश जारी केले. विक्रेत्यांनी त्याप्रमाण वखदांचे दर उणे करून विकपाचे. अंदू मन्सून वर्सापरस अधिक पावला. मन्सून येता ते 31 मे म्हळ्यार केरळात पावपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. दक्षिणी अंदमान दर्या बंगालाची खाडी आणि निकोबार जुव्यार मान्सून फुडल्या 2 दिसात फुडे सरकतलो. केरळात पावल्या उपरांत साधारण 4-5 दिसांनी पावस गोय आणि कोकणात पातळता. 19 मे म्हळ्यार दक्षिण अंदमान दर्या निकोबारात पावतलो. अंदूचो मान्सून पावस सरासरी परस चड आसतलो आणि ही सरासरी साधारण 106% इतली आसतली असो अदमास हवामान खात्यान हे आदीच उक्तायला. फाटली 3 वर्सा आशिल्ल्या अल निमाचो प्रभाव उणो जावन ली निमाचो प्रभाव सुरू जाल्ल्याचो अंदू मान्सूनाचो जुलै ते सप्टेंबर मजगती पावसाक नेट आसतलो. गोयात फाटले 4 दीस जाले पावसाळे आसात. पावसाळ्याचो अदमास वेधशाळेन फाल्यां मेरेन वाडयला. वराक 30-40 किलोमीटर नेटान वारे मारून गडगड आणि जगलां सहित पावस पडपाचो अदमास गोयच्या वेधशाळेन उक्तायला. राजस्थान पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशात नव्यान कालोराचे ल्हाळ पातळला. भारताचे उदेते आणि उत्तरी उदेत्या वाठारात हे 3-4 दीस कालोराचे हवामान उरपाचो अदमास खात्यान उक्तायला. हे 3-4 दीस तापमान सरासरीचे 3-4 अंश सेल्सियस चड आसूं येता. गुजरात कोकण सौराष्ट्र आणि कच्छ वाठारात हे 2 दीस कालोराच्या ल्हाराची उपस्थिती आसपाचो अदमास आसा. ह्या वटेन दक्षिणे तामिळनाडू पुडुचेरी कारायकाल केरळ आणि कर्नाटकात आयतार म्हणसर शिपडून पावस पडूं येता. आयपीएल क्रिकेट सर्तीत राती गुजरात टायटन्साचे आड खेळ पावसान रद्द झाल्ल्यान सनरायझर्स हैदराबाद बाद फेरयेत पावले. एक सारको पावस पडिल्ल्यान कुरू बावलो सुद्धा जायनासतना खेळ रद्द जावचो पडलो. बाद फेरयेत चौथ्या सुवातेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हांच्या मजगती सर्त चालू असा. आज सांजे मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सच्या आड वानखोडे मैदानाचेर झुजतले. कझाकस्तानाच्या अस्ताना शहरात चालू आशिल्ल्या अळलोडा कलंड 2024 बॉक्सिंग सर्तीत भारताची संसारीक वस्ताद निकट झरीन 52 किल वजन गटात कझाकस्तानाचे तोमिरिस मिझाकुयाक 5-8 हरून निमणे फेरयेत पावले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.